ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जीडीपी वाढीचा दर 8% इतका वाढवण्याची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार. भारत आणि चीन दरम्यान थेट विमानसेवा या महिनाअखेरीस पुन्हा सुरू होणार. आणि जागतिक भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्यपदक. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जीडीपी वृद्धीचा दर 8% इतका वाढवण्याची गरज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अधोरेखित केली. नवी दिल्ली इथं कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात त्या बोलत होत्या. जागतिक अस्थिरतेच्या परिस्थितीतही देशांतर्गत घटकांमुळे भारताची स्थिती भक्कम असून कोणताही धक्का सहन करण्याची देशाची क्षमता असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
For India, these dynamics highlight both vulnerability and resilience. Our capacity to absorb shocks is strong, while our economic leverage is evolving. Our choices will determine whether resilience becomes a foundation for leadership or merely a buffer against uncertainty.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज हरियाणातल्या रोहतक इथं साबर डेअरी प्रकल्पाचं उद्घाटन केलं. गेल्या 11 वर्षात देशाच्या डेअरी क्षेत्रात 70% वाढ झाल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं.
मित्र, भारत का डेअरी सेक्टर पिछले 11 साल में 70% की क्षमता से बड़ा है और विश्व में भारत का डेअरी सेक्टर सबसे तेजी से बढ़ने वाला डेअरी सेक्टर नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हुआ. हमारे दूध देने वाले पशुओं की संख्या 14-15 में 86 मिलियन थी, अब 112 मिलियन हो गई. दुग्ध उत्पादन 146 मिलियन टन से 239 मिलियन टन हुआ.
साबर डेअरीचा हा प्रकल्प देशातला सर्वात मोठा प्रकल्प असून यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, तसंच संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्राची दुधाची गरज पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जीएसटी करप्रणालीतल्या सुधारणा 22 सप्टेंबरपासून लागू झाल्या असून त्याचा फायदा समाजाच्या सर्व घटकांना होत आहे. अप्रत्यक्ष कर प्रणाली सुलभ करण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल आहे. आज जाणून घेऊया छोट्या कार आणि दुचाकींवरच्या कमी झालेल्या जीएसटीबद्दल.
जीएसटी प्रणालीत झालेल्या सुधारणांअंतर्गत छोट्या कारवरचा जीएसटी 28% वरून 18% इतका झाला आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबावरचा आर्थिक ताण कमी होऊन छोटी शहरं आणि गावांमध्ये छोट्या कारच्या खरेदीला चालना मिळेल. याशिवाय 350 सीसी पर्यंतच्या दुचाकींवरचा 28% जीएसटी 18% झाल्यामुळेही मध्यमवर्गाला दिलासा मिळाला आहे. यामुळे ग्राहकांना तर फायदा होईलच, शिवाय उत्पादन आणि संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील अशी आशा आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाला आज 11 वर्ष पूर्ण झाली. मन की बातचा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी विजयादशमीच्या निमित्ताने प्रसारित झाला होता. आतापर्यंत या कार्यक्रमाचे 126 भाग पूर्ण झाले आहेत. हा कार्यक्रम सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनाचं प्रतीक असून तो सरकार आणि नागरिकांमध्ये थेट संवादाचं माध्यम बनला आहे. बिहार विधानसभा निवडणूक आणि 8 राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या 470 केंद्रीय निरीक्षकांबरोबर मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार आज नवी दिल्लीत बैठक घेणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाचा एक गट उद्या बिहार दौऱ्यावर जाणार असून हा गट निवडणुकीच्या तयारीची पाहणी करणार आहे. भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्याशी चर्चा करतील. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्केव्ह यांनी काल या वृत्ताला दुजोरा दिला. युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतरचा पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि चीन दरम्यान थेट विमानसेवा या महिन्याच्या शेवटी पुन्हा सुरू करायला दोन्ही देशांनी स्वीकृती दिली आहे. दोन्ही देशांमधल्या ठराविक शहरांमधून ही थेट विमानसेवा उपलब्ध असेल. भारत आणि चीनमधले संबंध पुन्हा सामान्य करण्याच्या सरकारच्या धोरणानुसार हे पाऊल उचलण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांमधला संपर्क वाढेल आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याला मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सामाजिक सुरक्षा क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा इस्सा अर्थात आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार यंदा भारताला प्रदान करण्यात आला. मलेशियात क्वालालंपूर इथं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार प्रत्येक भारतीयाच्या सामाजिक कल्याणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं प्रतीक आहे असं मांडवीय यांनी यावेळी सांगितलं. देशातल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक सुरक्षेचा लाभ पोहोचला असंही ते म्हणाले. लडाखच्या लेह जिल्ह्यात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. काही दिवसांपूर्वी हिंसक आंदोलनानंतर इथं तणाव निर्माण झाला होता. आता प्रशासनानं सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत संचारबंदी शिथिल केली आहे. मात्र मोबाईल डेटा सेवा अद्याप बंद आहे. शाळा सुरू झाल्या असून बस आणि टॅक्सी वाहतूकही सुरू झाली आहे. दरम्यान लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत ताब्यात घेतल्याच्या विरोधात त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाला दसऱ्याची सुट्टी असल्यानं यावर सुनावणी कधी होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. वांगचुक यांना 26 सप्टेंबर रोजी लडाखमधून अटक केली होती आणि सध्या ते जोधपूरच्या कारागृहात आहेत. नॉर्वे इथं सुरू असलेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं. 48 किलो वजनी गटात मीराबाईनं स्नॅचमध्ये 84 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो असं एकंदर 199 किलो वजन उचलत ही कामगिरी केली. 12व्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत काल भारतानं आणखी 2 पदकांची कमाई केली. त्यामुळे 4 सुवर्ण 5 रौप्य आणि 2 कांस्यपदकांसह पदकतालिकेत भारत 7व्या स्थानावर पोहोचला आहे. भारत वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भारतानं 134 धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात कालच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र भारतानं वेस्ट इंडिजचा पहिला डाव 162 धावात गुंडाळत दिवसअखेर 2 बाद 121 धावा केल्या होत्या. केएल राहुलनं दमदार फलंदाजी करत शतक पूर्ण केलं. मात्र जस्टिन ग्रीव्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. शुभमन गिल देखील अर्धशतक करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 4 बाद 296 धावा झाल्या होत्या. आसामी गायक झुबिन गर्ग याचा शवविच्छेदन अहवाल सिंगापूर पोलीस दलानं सिंगापूरच्या भारतीय उच्चायुक्तालयाकडे सुपूर्द केला. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. दरम्यान आसाम पोलिसांच्या गुन्हे शाखेनं झुबिन गर्ग यांचे सहकारी शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रवा महंत यांना आज अटक केली. सिंगापूर इथं झालेल्या ईशान्य भारत महोत्सवाचे मुख्य आयोजक श्याम कानू महंत आणि झुबिन गर्ग यांचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. हे दोघे सध्या पोलीस कोठडीत आहेत. व्हिएतनाममध्ये बुआलॉय चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 51 वर गेली आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे 14 जण बेपत्ता असल्याची आणि 164 जण जखमी झाल्याची माहिती व्हिएतनामच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेनं दिली आहे. जगविख्यात प्रायमेट्स आणि मानववंश वैज्ञानिक जेन गुडॉल यांचं काल अमेरिकेत निधन झालं. त्या 91 वर्षांच्या होत्या. निसर्ग जतनासाठी आयुष्याची 60 वर्ष अथकपणे कार्य करणाऱ्या जेन गुडॉल यांनी चिंपांझी आणि त्या प्रकारच्या प्राण्यांच्या अभ्यासात क्रांती घडवली. त्यांच्या कार्यामुळे प्राण्यांच्या अधिकारावर नव्यानं विचार होऊ लागला. वन्य प्राण्यांची वसती स्थानं नष्ट होत असल्याबाबत त्यांनी जगाला हवामान बदलावर तातडीनं कृती करण्याचं आवाहन केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी GDP वाढीचा दर 8% इतका वाढवण्याची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार. भारत आणि चीन दरम्यान थेट विमानसेवा या महिना अखेरीस पुन्हा सुरू होणार आणि जागतिक भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.